नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं नवीन प्रारूप विकसित केलं असून त्यात वंचित लोकांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला स्वयंसहायता गटाला 1000 ड्रोनचं वाटप करताना बोलत होते। महिलांना ट्रॅक्टर चालवता येणारच नाही ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण भागातील युवतींना कृषी ड्रोनचं वाटप केल्याचं ते यावेळी म्हणाले। अधिकार तसंच विचारांचं केंद्रीकरण झालेली भाजपाची विचारसरणी आणि काँग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी असा लढा आपल्याला लढायचा असल्याचं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय। मुंबईत मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढलेल्या न्याय संकल्प यात्रेत ते बोलत होते। देशातल्या सर्वच समाज घटकांवर अन्याय होतोय, मात्र अनेकांना इतरांवरच्या अन्यायाची कल्पना नसल्यानं सत्तेविरोधात आंदोलन उभं राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। दरम्यान आज संध्याकाळी शिवाजी पार्क इथं भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे। निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून मिळालेली डिजिटल स्वरूपातली माहिती निवडणूक आयोगानं आज आपल्या संकेतस्थळावर अपलोड केली। निवडणूक आयोगाच्या ECI.gov.in या संकेतस्थळावर कॅन्डिडेट डॅश पॉलिटिकल पार्टी या पर्यायाअंतर्गत ही माहिती सर्वांना पाहता येईल। न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी ही माहिती सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 4 जून ऐवजी 2 जूनला होईल असं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। या दोन्ही राज्यांमधल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नसल्याचं निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं पुण्यातल्या आयसिस मॉड्यूल प्रकरणात पुण्यातल्या 4 स्थावर मालमत्ता दहशतवाद्यांचं उत्पन्न म्हणून जप्त केल्या आहेत। या मालमत्तांचा वापर स्फोटकं बनवणं आणि दहशतवादी कृत्यांचं प्रशिक्षण आणि नियोजनासाठी केला जात होता। एनआयएनं या प्रकरणात सर्व 11 आरोपपत्र आधीच दाखल केली आहेत। महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल। नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।